हळदी पोखणे तेल पाडणे हे विधी 14 वेळा होत असतानाच मध्येच एक विधी केला जातो, हाच तांदळाचा लोण घेण्याचा विधी। यामध्ये हातात तांदूळ घेऊन महिला वधूवराभोवती गोल फिरतात, ह्यालाच लोण घेणे असं म्हणतात।